चीनीमंडी.com पॉडकास्ट। बिजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज मंगळवार 2 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,140 ते 3,175, तर 33 साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,225 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,200 रुपये होता। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,250 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,275 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $461.10 प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $16.21 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.350 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.6422 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,459 रुपये, क्रूड WTI $60.63 होते। इक्विटी सेन्सेक्स 447.5 अंकांनी वाढून 50,296.89 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 157.55 अंकांनी वाढून 14,919.10 अंकावर बंद झाला।